चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बँक कर्मचारी 22 ऑक्टोबरला संपावर। ऐन दिवाळीच्या तोंडावरच सरकारी बँकांच्या दोन संघटनांनी 22 ऑक्टोबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे। ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे। सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा आणि मुदत ठेवींवरील घटत्या व्याजदराचा निषेध करण्यासाठी संप पुकारण्यात आल्याचं संघटनांतर्फे सांगण्यात आलं। असं असलं तरी उर्वरित 7 संघटनांचा या संपाला पाठिंबा नाही, त्यामुळे बँकांच्या कामकाजावर या संपाचा फार परिणाम होणार नाही अशी शक्यता आहे। संपापासून दूर असलेल्या 7 कर्मचारी संघटनांमध्ये 3 संघटना या कर्मचाऱ्यांच्या तर 4 संघटना अधिकाऱ्यांच्या आहेत। AIBEA आणि BEFI या संघटनांमध्ये आमच्या बँकेचे फार नसल्यानं या संपाचा आमच्या बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार नाही असं स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। या संपामुळे ग्राहक सेवेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या संपादरम्यान बँकेचं कामकाज सुरळीत राहण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात येतील असं बँक ऑफ महाराष्ट्र आणि सिंडिकेट बँकेतर्फे सांगण्यात आलं आहे। गेल्या महिन्यात बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेनं संपाची हाक दिली होती, पण सरकारच्या आश्वासनानंतर हा संप मागं घेण्यात आला।